नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्त बाबतींत तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. जाती प्रमाण जनगणना करपाच्या केंद्र सरकाराच्या निर्णयाक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी येवकार दिला. ह्या निर्णयाक लागून सामाजीक तशेंच आर्थिक सुदारणा जातली अशी प्रतिक्रिया तांणी दिल्या. गोंयातूय जातीय जनगणना जावची अशी फाटल्या 6 वर्सां सावन मागणी आशिल्ली. आतां ही मागणी पुराय जाल्या. जातीय जनगणना करपाचो निर्णय हो देशांतल्या बऱ्याचशा नागरिकां खातीर म्हत्वाचो थारतलो असो विस्वास मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार उक्तायलो. जाती प्रमाण जनगणना करपाचो केंद्रीय मंत्रिमंडळाचो हो निर्णय इतिहासीक स्वरुपाचो आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. असो निर्णय ह्या पयली खंयच्याच सरकारान घेवंक ना अशें सांगतना मुखेलमंत्र्यांनी ह्या निर्णयाक येवकार दिलो. गोंयांत भंडारी समाजाच्या फुडाऱ्यांनी जाती प्रमाण जनगणना करपाची मागणी केल्ली. ह्या निर्णयाक लागून भंडारी समाजाची मागणी मान्य जाल्या. गोंयांत खासगी कंपन्यांनी तशेंच बांदकाम आनी खासगी क्षेत्रांत काम करपी कामगारांचेर अन्याय जाता आसत वा तांकां तांच्या कामगार हक्का पासत वंचीत दवरल्या जाल्यार सरकार अशा वेवस्थापनांचेर वा कंत्राटदारांचेर कडक कारवाय करतलो अशी शिटकावणी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. बांदकाम क्षेत्रातल्या कामगारांची ई श्रम कार्डा वरवीं नोंदणी करप सक्तीचे आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां.
फॉर द कॉन्ट्रॅक्टर्स तेंच्यांनी ई श्रम कार्ड हे कंपलसरी करचे. गोंयात जेन्ना जेन्ना आमी लेबर हाडटा म्हणजे आमचे जरी काम करिना आसत जाल्यार तेंच्यांनी टॅलंट व्हेरिफिकेशन करचे, ई श्रम कार्ड कंपलसरी करचे. ई श्रम कार्ड कंपलसरी केल्या उपरांत तुमच्या सायटीन जाल्लो एक्सिडंट तुम्ही कॉम्पेन्सेट करतात, बट गव्हर्नमेंटाच्या वतीन आमकां तेका कॉम्पेन्सेट करपाक मेळटा. म्हाका खबर आहा एक्सिडंट कॅन हॅपन एट एनी टायम, इंजुरी कॅन हॅपन एट एनी टायम, बट तेंकां कॉम्पेन्सेट करप हे गरजेचे आसा आनी ते करपा खातीर आमचे सरकार कटिबद्ध आसा.
गोंयचे जे नागरीक खासगी आस्थापनांनी काम करतात तांकां कामगार कल्याण मंडळा वरवीं घर बांदपाक, तांच्या भुरग्यांक शिश्यवृत्ती दिवपाक, तशेंच लग्न जावपा खातीर सरकार आर्थिक मजत करतलो अशी घोशणा मुखेलमंत्र्यांनी केली. ते गोंय कामगार आयोगा वरवीं कामगार दिसा निमतान आयोजित केल्ल्या श्रमगौरव पुरस्कार दिवपाच्या कार्यावळीत उलयताले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल मुंबयत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरात पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समीट वेव्स 2025 उक्तावण केले. या वेळार उलयतना श्री मोदी हांणी सांगले, वेव्स हे संक्षिप्त रूप ना तर ते संस्कृती सर्जनशीलता आणि वैश्विक संबंधांची लाट असा. ही एक जागतिक माची जे कलाकार आणि निर्मात्यांच्या नवीन कल्पनांक उर्बा दिता असे त्यांनी म्हळे. आम्ही ऑरेंज अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या युगाचे साक्षीदार आसात. ऑरेंज अर्थव्यवस्थेचे 3 स्तंभ म्हळ्यार आशय, सर्जनशीलता आणि संस्कृती. भारत संगीत, चित्रपट आणि गेमिंगचे जागतिक केंद्र जायत असा. ऑरेंज अर्थव्यवस्थेच्या भरभराटी सयत भारताचो ग्राफिक आणि अॅनिमेशन उद्देग प्रचंड वाढीक मुखार सरतलो आणि देशा खातीर आर्थिक समृद्धी हाडटलो असे प्रधानमंत्री उलयले.
ये भारत में ऑरेंज इकोनॉमी का उदय काल है. कंटेंट, क्रिएटिविटी और कल्चर, ये ऑरेंज इकोनॉमी की 3 धुरी है. इंडियन फिल्म्स की रीच अब दुनिया के कोने कोने तक पहुंच रही है. आज 100+ देशों में भारतीय फिल्में रिलीज होती है. फॉरेन ऑडियंस भी अब इंडियन फिल्म को सरसरी तौर से देखता नहीं बल्कि समझने की कोशिश करता. इसलिए आज बड़ी संख्या में विदेशी दर्शक इंडियन कंटेंट को सब टाइटल्स के साथ देख रहे हैं. इंडिया में ओटीटी इंडस्ट्री ने पिछले कुछ सालों में 10x ग्रोथ दिखाई है. स्क्रीन साइज भले ही छोटा हो रहा हो पर स्कोप इन्फिनिट है.
गोंयची नामनेची शिरगांवची श्री लयराई देवीची जात्रा आयज सावन सुरू जाता. ते निमतान भक्तांक येवकार दिवपाक शिरगांव सज्ज जाला. लाखांनी भाविकांनी श्रद्धास्थान आशिल्ली श्री लयराई देवीची जात्रा आयज सावन सुरू जातली. ते उपरांत फुडले 5 दीस लाखांनी भाविक देवीचे दर्शन घेतले. जात्रे दिसा फांतोडे सावन व्हड संख्येन भाविक गांवांत येवपाक लागतात. दिसभर वेगवेगळे धार्मीक विधी जातात आणि मध्यान राती देवीचे व्रत घेतिल्ले हजारांनी धोंड देवी मुखार पेटिल्ल्या भगभगपी होमखंडातल्यान वचत अग्निदिव्य करतात. जात्रेच्या दुसऱ्या दिसा सावन 4 दीस कौल जाता. जात्रे निमतान प्रशासनान 5 दीस शिरगांवा खर पोलीस बंदोबस्त दवरला. लोकांनी शिस्त पाळून देवदर्शन घेवचे, गाड्यो कशाय कश्यो पार करच्यो न्हय अशें देवस्थानचे अध्यक्ष दिनानाथ गांवकर हांणी आवाहन केला. इतल्या मजगती जात्रा प्लास्टीक मुक्त जावची देखून शिरगांवच्या शाळेच्या भुरग्यांनी 2000 कागदी पोत्यो तयार केल्यात. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात मुंबय इंडियन्स पंगडान राजस्थान रॉयल्स पंगडाक 100 धावण्यांनी हरयले. आयज गुजरात टायटन्स पंगड सनरायझर्स हैदराबाद पंगडा आड खेळटलो. हो खेळ सांजे 7:30 जातलो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं प्रादेशीक खबरो सांजेच्या 7:20 तुमकां आयकपाक मेळटल्यो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.